गणेश पुराणात शौनक ऋषी सूतांना गणेशाचा गजानन कसा झाला याची कथा विचारतात. सूतमुनी त्यांना तीच कथा ऐकवतात जी नारायणाने नारद मुनींना ऐकवली होती. एकदा देवराज इंद्र पुष्पभद्रा नदीच्या शांत आणि सुंदर किनारी उभे होते. त्या निर्मनुष्य क्षेत्रात अनेक सुंदर फुले आणि झाडे लावलेली होती. इंद्रदेव हे मनोहर क्षेत्र पाहत असतात तोच त्यांना गवतावर पहुडलेली रंभा दिसते. रंभेला पाहताच त्यांची वासना चाळवते आणि रंभेवरून त्यांची नजर जराही हटत नाही. रंभेला जाणवलं की कोणीतरी तिच्याकडे रोखून बघतंय. ती उठून उभी राहिली तेव्हा इंद्रदेवांकडे तिची नजर गेली. तीही इंद्रदेवांकडे आकृष्ट झाली आणि त्यांच्या दिशेने जाऊ लागली. रंभाजवळ येताच इंद्रदेवानी तिला विचारलं, हे मनमोहिनी, तू कोण आहेस, कुठून आली आहेस आणि कुठे निघाली आहेस? तू माझं एक काम करशील का? इंद्राचं बोलणं ऐकून रंभा लाजली आणि म्हणाली, देवा, मी तर तुमची दासी आहे, तुम्ही जे सांगाल ते मी करेन. इंद्रदेव रंभेला स्पर्श करणार तोच महर्षी दुर्वास त्यांच्या शिष्यांसह तिथे आले. इंद्रदेवाने स्वतःला सावरलं आणि ते महर्षींना अभिवादन करण्यासाठी गेले. महर्षींनी इंद्राला आशीर्वाद म्हणून तेच पारिजातकाचं फूल दिलं जे त्यांना वैकुंठात श्री नारायणाने दिलं होतं. इंद्राला फूल देत असताना ऋषी म्हणाले, हे देवा, हे फूल तुम्हाला सर्व दुःखांपासून दूर ठेवेल. जो कोणी हे फूल मस्तकावर धारण करेल त्याला सृष्टीतील सर्व सुखे प्राप्त होतील, कारण हे पुष्प साक्षात श्रीहरींचं आहे. हे धारण करणारी व्यक्ती नेहमीच पूजनीय असते. महालक्ष्मी त्याला धनवैभव संपन्न बनवते. ज्ञान, शक्ती, सौंदर्य आणि सन्मान त्या व्यक्तीच्या अधीन बनतात. परंतु जो कोणी श्रीहरीच्या या पुष्पांचा अपमान करतो त्याला सर्वतोपरी विनाशाला सामोरे जावे लागते. इतकं बोलून महर्षी दुर्वास कैलास पर्वताच्या दिशेने निघून जातात. परंतु वासनांध झालेले इंद्रदेव ते पुष्प मस्तकावर धारण करण्यास विसरतात आणि ते फूल हत्तीवर तसंच ठेवून रंभेजवळ जातात. रंभेला पारिजातकाचा झालेला अपमान घृणास्पद वाटतो आणि ती तिथून निघून जाते. इंद्राने त्यांच्या वाहनावर, हत्तीवर ते पारिजातकाचं अनमोल फूल ठेवल्यामुळे तो हत्ती इतका शक्तिशाली बनला की जेव्हा इंद्र त्याच्यावर स्वार होऊ लागले तेव्हा त्याने त्यांना लांब फेकून दिलं. पुढे जंगलात त्या हत्तीला एक हत्तीण मिळाली जी त्या हत्तीच्या सौंदर्यावर मोहित झाली. जणू नदीच्या संगमाप्रमाणे त्या दोघांचं मिलन झालं. आता ते दोघं एकमेकांपासून कधीच वेगळे होऊ इच्छित नव्हते. त्यानंतर अनेक वर्ष त्याच जंगलात ते निवास करत होते. परंतु हत्तीला आपल्या शक्तीचा अहंकार निर्माण झाला आणि तो इतर प्राण्यांना उपद्रव करू लागला. मात्र नारायण पथभ्रष्ट झालेल्या कोणालाच क्षमा करत नाहीत. त्यामुळे जेव्हा हत्तीची वेळ जवळ आली नारायणांनी स्वतः त्याचा शिरच्छेद केला. हेच शिर नंतर गणेशाला लावण्यात आलं. अशी मान्यता आहे की जो कोणी ही कथा वाचतो किंवा ऐकतो त्याला सर्व सौभाग्य प्राप्त होतं आणि त्याच्या सर्व विघ्नांचा नाश होतो.